मराठीत सांगितलेलं कळत नाही का? इंग्लिश मध्ये सांगू का तुला? आय लव्ह यू.
स्वीकार करना